قیمت پر فرنیچر خریدیے. فرنیچر کی اس سیل کا فائدہ اٹھانے کے لیے سوڈی فرنیچر شو روم 142 کینیڈی روڈ ساؤتھ ان برامپٹن. ہیوج سیل, جو لے گیا سو لے گیا,
جو رہ گیا سو رہ گیا.
سوڈی فرنیچر, نیا سال نیا فرنیچر. 9058747171. سوڈی فرنیچر سٹور کلیئرنس.
ٹرکنگ والے ویرو دھیان نال سنو, ٹرک جدان دا بھی چلاؤنے ہو, مینوئل جا آٹومیٹک, کوئک ٹرک لیوب چیتے آہی نہ رکھیو, ٹرک دی بڑھیا سروس لئی کوئک ٹرک لیوب. لو جی تیجی لوکیشن بھی کھول دیا, ایگزٹ 579 فرام ہائی وے 401 ان ناپنی. آہو جی کوئی اپوائنٹمنٹ نہیں, ڈرائیو تھرو فیسلٹی, ایگزٹ 579 فرام ہائی وے 401 ان ناپنی. کوئک ٹرک لیوب, دا ون سٹاپ شاپ. 519-622-0660 یا کوئک ٹرک لیوب .com. QTL, بیکاز وی کیئر.
ہاں جی, ساوی ساوی چنی تے لال لال پھٹیاں, شمشاد بیگم دی آواز وچ سنگیت سنیا. بلجیت, اے بعض دفعہ نے پرانے گیت ہے گئے نے, اے گرامو فون تے چلدے سن نا, تے جلے گرامو فون تے وڈے ریکارڈ ہوندے سن, وڈے وڈے, بعد وچ سی ڈی تے بعد وچ کیسٹ وغیرہ آئے, لیکن پہلے ریکارڈ ہوندے سن, تے او ایک جڑی سی سوئی دے نال او چلدے سن, تے او بعض دفعہ سکپ ہو جاندی سی, او جڑی لائن ہے نا جی, اسی وجہ تسی بعض دفعہ دیکھا نا گانا چل رہا ایک سکپ ہوندا ہے ایک دم, وہ جڑے پرانے گیت ہے نا اس قسم کے جنہوں کے تھوڑا بہت سکپنگ آ جاتی ہے, یہ سا قصور نہیں ہے بلکہ ریکارڈنگ جڑی ہوئی ہے انہوں کی اس طریقے. ہوں جناب اسی گیت سنا گے, جا وے کچیا کڑیا, فلم ہے مجاجن, 2006 دی فلم ہے, ازرا جہان صاحبہ نے گایا, تے ایدی سنگیت دتا سی ذوالفقار علی صاحب نے, ذوالفقار علی اترے, اے وجاہت اترے دے بھائی نے, تے رشید اترے دے بیٹے, لیکن اے اپنے نام دے نال اترے نہیں لاندے, تے اس واسطے اسی تہانوں دس دئیے کہ اے رشید اترے دے بیٹے ہے نے, ذوالفقار علی صاحب بہت اچھا میوزک دیندے نے, تے فلم مجاجن دا جڑا موسیقی ہے گی یا سنگیت ہے گا, وہ بھی انہاں نے دیتا ہے. جا وے کچیا کڑیا. ਕੱਚਿਆ ਕੜਿਆ ਫਿਲਮ ਮਜਾਜਨ ਦਾ ਗੀਤ ਸੁਣਿਆ। ਹੁਣ ਅਸੀਂ ਗੀਤ ਸੁਣਾਂਗੇ, ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਹੈ ਮਦਾਰੀ, 1950 ਦੀ ਫਿਲਮ, ਲਤਾ ਮੰਗੇਸ਼ਕਰ ਸਾਹਿਬਾ ਦੀ ਆਵਾਜ਼। ਅਸਾਂ ਤੱਕਿਆ ਮਾਹੀ ਨੂੰ ਪਹਿਲੀ ਵਾਰ, ਇਹ ਲਿਖਿਆ ਸੀ ਅਜ਼ੀਜ਼ ਕਸ਼ਮੀਰੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਅਤੇ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਉਸਤਾਦ ਅੱਲਾ ਰੱਖਾ ਕੁਰੈਸ਼ੀ ਸਾਹਿਬ ਨੇ।
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
एक जगह ऐसी है जहां ये सब कुछ हो रहा है, एक जगह जो शुमाली तानों को जुनू की अशिया साजी की कुवत के साथ मुंसलिक करके अपनी मईशत की तामीर नौ कर रही है। वो जगह जहां कनाडा में इलेक्ट्रिक गाड़ियों और बैटरियों के पहले प्लांट्स में करीब 44 बिलियन डॉलर की नई सरमायाकारियां हुई हैं, जहां ज्यादा लोग काम करके ज्यादा तनख्वाह कमा रहे हैं। वो जगह है ओंटेरियो। ontario.ca/rebuilding our economy पर मजीद आएं। हुकूमत ओंटेरियो की जानिब से अदायगी करदा।
Amex Travels 5-star Hajj packages. आप हज पे जाना चाहते हैं? Confusing Hajj app के हाथों परेशान मत हों। नियत आपकी, बुलावा रब का, इंतजाम और एहतमाम Amex Travel का। Air tickets मदीना, मक्का, Mina tents, अरफात camp, हरम के सामने होटल की सहूलत से लेकर documentation, visa, हर चीज सिर्फ Amex Travels के साथ। Limited seats, call Amex Travel.
Elite Hajj 2025 packages exclusive, special deals for US, Canadian, Pakistani passport holders. Limited seats.
Book now. Call 416-599-5200. 416-599-5200.
First mortgage, second mortgage, ya fir ho pe loan.
Socho na bas, bilkul bhi hone milao phone.
416-502-8000 स्ट्रेस चाहे लाखदा हो या काकता, उस जिंदगी मुश्किल कर देता है। बाकी बातें एक तरफ, आपके फाइनेंशियल स्ट्रेस का हल है शिराज शफीक, जिनके पास है मिलियंस ऑफ डॉलर्स के प्राइवेट फंड्स। लास्ट मिनट क्लोजिंग्स हो या डिफिकल्टीज, सभी के लिए शिराज शफीक। 416-502-8000
लाइसेंस नंबर 10845 इंडिपेंडेंटली ओन्ड एंड ऑपरेटेड।
अकाल 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 मॉर्गेजेस।
मोमिन हलाल मीट एनिवर्सरी सेल, आप लोगों ने बहुत तआवुन किया, इस खुशी में हर चीज सेल के ऊपर है।
ताज़ा सब्जियां, फल, मसाले, हलाल गोश्त, मैरिनेटेड गोश्त और किचन की जरूरत का सब सामान, वो भी डिस्काउंट सेल प्राइस में। ओपन 7 days अ वीक। विजिट करें मोमिन हलाल मीट एंड ग्रोसरी,
1010 ग्रीन क्रेसेंट इन मिसिसागा, जस्ट नॉर्थ ऑफ एग्लिंटन, ओंटेरियो फॉक्स।
ਬਲਜੀਤ, ਮੈਂ ਬੈਠਾ ਸੀ ਦੋਸਤਾਂ ਦੇ ਵਿਚ, ਤੇ ਆਹ ਜਿਹੜੇ ਅੱਜ ਕੱਲ ਹਾਲਾਤ ਜਿਹੜੇ ਨੇ ਕੈਨੇਡਾ ਦੇ ਵਿਚ ਜਾਬਸ ਦੇ ਮੁਤਲਿਕ, ਬੜਾ ਇੱਕ ਜਦੋਂ ਦਾ ਕਿ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਾਸ ਕੰਪਨੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਆਵਰ ਕੱਟ ਕਰਤੇ ਨੇ ਕਿ ਟਰੰਪ ਦੇ ਆਉਣ ਦੀ ਵਜ੍ਹਾ ਤੋਂ ਪਤਾ ਨੀ ਕੀ ਹੋ ਜਾਣਾ, ਤੇ ਅਮੈਰੀਕਾ ਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਇਸ ਕਿਸਮ ਦੀ ਕੋਈ ਪਾਬੰਦੀਆਂ ਲੱਗਣ, ਟੈਰਿਫ ਵਗੈਰਾ ਦੀਆਂ ਪਾਬੰਦੀਆਂ ਲੱਗਣਗੀਆਂ ਮੈਕਸੀਕੋ ਤੇ ਕੈਨੇਡਾ ਦੇ ਖਿਲਾਫ। ਫਿਰ ਦੂਜੇ ਜਿਹੜੇ ਸਟੂਡੈਂਟਸ ਆਏ ਹੋਏ ਨੇ, ਉਨ੍ਹਾਂ ਵਿਚਾਰਿਆਂ ਨੂੰ ਮਤਲਬ ਹੁਣ ਜਾਬ ਨੀ ਮਿਲ ਰਹੀਆਂ। ਬੜੇ ਦੋਸਤ ਮੈਨੂੰ ਬੱਚੇ ਮਿਲੇ ਨੇ ਜਿਹੜੇ ਨੇ ਕਹਿੰਦੇ ਸਨ ਕਿ ਸਾਨੂੰ ਜਾਬ ਨੀ ਮਿਲ ਰਿਹਾ ਹੈਗੇ, ਅਸੀਂ ਸਟੂਡੈਂਟ ਆਏ ਹਾਂ। ਚਲੋ ਮੁੰਡੇ ਤਾਂ ਚਲੋ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਸਿਲਸਿਲਾ ਬਣਾ ਲੈਂਦੇ ਨੇ, ਕਰ ਲੈਂਦੇ ਨੇ। ਬੱਚੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਆਈਆਂ ਨੇ ਨਾ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਤਕਲੀਫ਼ ਹੈਗੀ ਏ, ਤੇ ਮਤਲਬ ਬਾਜ਼ ਲੋਕ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮਜਬੂਰੀਆਂ ਤੋਂ ਵੀ ਫਾਇਦਾ ਚੁੱਕਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ।
ਬਿਲਕੁਲ
ਹਾਂਜੀ, ਤੇ ਇਹ ਬਹੁਤ ਹੀ ਕਿਉਂਕਿ ਇੰਨੇ ਦੂਰ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਮੀਲ ਦੂਰ ਆਪਣੇ ਮਾਂ ਪਿਓ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਆਏ ਨੇ, ਤੇ ਸਾਡੀ ਕਮਿਊਨਿਟੀ ਦੇ ਵਿਚ ਮਤਲਬ ਇਸ ਕਿਸਮ ਦੇ ਲੋਕ ਆਏ ਨੇ ਜਿਹੜੇ ਬੜੇ ਸੈਟਲਡ ਹੈਗੇ ਨੇ, ਤੇ ਅਗਰ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਖਿਆਲ ਰੱਖੀਏ ਅਗਰ ਨਾ ਬੱਚਿਆਂ ਦਾ, ਜਿਹੜਾ ਦੇਖੋ ਨਾ ਬਾਜ਼ ਦਫ਼ਾ ਨੇ ਮੈਂ ਐਸਾ ਸੋਚਿਆ ਕਿ ਰੈਂਟ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਡਿਲੇ ਹੋਏ ਨੇ, ਤੇ ਉਹ ਜਿਹੜੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਹੈਗੇ ਨੇ ਲੈਂਡ ਲਾਰਡਸ, ਉਹ ਬੜਾ ਗਲਤ ਕਿਸਮ ਦੀਆਂ, ਤੇ ਮਤਲਬ ਕਹਿਣਾ ਨੀ ਚਾਹੀਦਾ, ਲੇਕਿਨ ਸੁਣਨ ਵਿਚ ਆਇਆ।
ਇਹ ਸੱਚ ਹੈ, ਮੈਂ ਖੁਦ 5-6 ਜੋਬਾਂ ਇਸੇ ਕਰਕੇ ਛੱਡੀਆਂ
ਨੇ। ਠੀਕ ਹੈ ਨਾ, ਤੇ ਇਹ ਬਹੁਤ ਹੀ ਜ਼ਰਾ ਨਾ ਸੋਚਣ ਵਾਲੀ ਗੱਲ ਹੈ, ਤੇ ਅਸੀਂ ਬਹਿਸੀਅਤ ਇੱਕ ਕਮਿਊਨਿਟੀ, ਭਾਵੇਂ ਅਸੀਂ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਤੋਂ ਸਾਡਾ ਤਾਲੁਕ ਹੈਗਾ ਜਾਂ ਪਾਕਿਸਤਾਨ ਤੋਂ ਜਾਂ ਨੇਪਾਲ ਤੋਂ ਜਾਂ ਬੰਗਲਾਦੇਸ਼ ਤੋਂ ਕਿਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਵੀ, ਤੇ ਅਸੀਂ ਅਗਰ ਮਿਲ ਜੁਲ ਕੇ ਅਸੀਂ ਸਾਡੇ ਇਸ ਮਸਲੇ ਨੂੰ ਹੱਲ ਕਰੀਏ ਔਰ ਇਸ ਕਿਸਮ ਦਾ ਸੈਟਅਪ ਬਣਾਈਏ ਜਿਹਦੇ ਵਿਚ ਇਨ੍ਹਾਂ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਜਿਹੜੇ ਮੁਸ਼ਕਲਾਂ ਹੈਗੀਆਂ ਨੇ ਇਹ ਘੱਟ ਹੋਣ। ਗੀਤ ਅਸੀਂ ਸੁਣਾਂਗੇ ਇੱਕ ਤੇਰੇ ਸਦਕੇ ਵੇ ਜੀ ਦਾਰਾ, ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਖਤਰਨਾਕ, 1974 ਦੀ ਫਿਲਮ ਹੈ ਤੇ ਮੈਡਮ ਨੂਰਜਹਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਲਿਖਿਆ ਸੀ ਖਵਾਜਾ ਪਰਵੇਜ਼ ਸਾਹਿਬ ਨੇ ਤੇ ਸੰਗੀਤ ਹੈ ਸਫਦਰ ਹੁਸੈਨ ਸਾਹਿਬ ਦਾ। ਤੇਰੇ ਸਦਕੇ ਵੇ ਜੀ ਦਾਰਾ ਫਿਲਮ ਖਤਰਨਾਕ ਤੇ ਗੀਤ ਸੁਣਿਆ। ਅੱਛਾ ਦੇਖੋ ਲਤਾ ਮੰਗੇਸ਼ਕਰ ਦੀ ਜਿਹੜੀ ਭੈਣ ਸਨ ਆਸ਼ਾ ਭੋਸਲੇ ਜੀ ਇਹਨਾਂ ਨੇ ਜਿਸ ਵੇਲੇ ਆਪਣੇ ਗੀਤਾਂ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕੀਤੀ ਉਹ ਪੰਜਾਬੀ ਫਿਲਮਾਂ ਚ ਕੀਤੀ। ਹਾਲਾਂਕਿ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਔਰ ਤੁਸੀਂ ਲਤਾ ਮੰਗੇਸ਼ਕਰ ਨੂੰ ਦੇਖੋ ਲਤਾ ਮੰਗੇਸ਼ਕਰ ਨੇ ਕਿੰਨੇ ਪੰਜਾਬੀ ਗੀਤ ਗਾਏ ਤੇ ਆਸ਼ਾ ਭੋਸਲੇ ਨੇ ਵੀ ਜਿਹੜਾ ਸਟਾਰਟ ਲਿਆ ਉਹ ਪੰਜਾਬੀ ਗੀਤਾਂ ਤੋਂ ਲਿਆ। ਹੁਣ ਇਹ ਗੀਤ ਅਸੀਂ ਸੁਣਾਂਗੇ ਇਸ ਕਿਸਮ ਦੇ ਗੀਤ ਹੁਣ ਵੀ ਨਹੀਂ ਬਣਦੇ ਹੈਗੇ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸਾਵੀ ਸਾਵੀ ਚੁੰਨੀ ਤੇ ਲਾਲ ਲਾਲ ਫੁੱਟੀਆਂ ਤੁਸੀਂ ਗੀਤ ਸੁਣਿਆ ਸੀ ਤੇ ਇਹ ਹੁਣ ਜਿਹੜਾ ਗੀਤ ਹੈਗਾ ਅਸੀਂ ਲਾਵਾਂਗੇ ਜਦੋਂ ਜਦੋਂ ਵੀ ਬਨੇਰੇ ਬੋਲੇ ਕਾਮ ਇਹ ਬਨੇਰੇ ਤੇ ਕਾਮ ਬੋਲਦਾ ਸੀ ਨਾ ਤੇ ਇਹ ਕਹਿੰਦੇ ਮਹਿਮਾਨ ਪੁਰਾਣੇ ਆਉਣੇ ਨੇ ਔਰ ਹੁੰਦਾ ਸੀ ਇਹ ਦੇਖੋ ਇਹ ਵੀ ਮਤਲਬ ਬੜੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਹੁੰਦੀਆਂ ਸਨ ਕਿ ਅਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਇੰਨੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਜਿਹੜੀਆਂ ਸਨ ਕਿ ਬਨੇਰੇ ਦੇ ਕਾਮ ਬੋਲਦਾ ਹੀ ਸੀ ਨਾ, ਬਸ ਕੋਈ ਬੰਦਾ ਆਉਣ ਲੱਗਾ ਹੈ ਔਰ ਆਉਂਦੇ ਸਨ, ਆਉਂਦੇ ਵੀ ਸੀ। ਇਹ ਗੀਤ ਸੁਣਨੇ ਆ ਫਿਰ ਜਦੋਂ ਜਦੋਂ ਵੀ ਬਨੇਰੇ ਬੋਲੇ ਕਾਂ, ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਏ ਮਨਜੀਤ ਤੇ ਮਨਜੀਤ ਜਗਜੀਤ ਮਨ ਜੀਤੇ ਜਗ ਜੀਤੇ 1979 ਦੀ ਫਿਲਮ 1979 ਦੀ, ਆਸ਼ਾ ਭੋਸਲੇ ਸਾਹਿਬਾ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਤੇ ਸੰਗੀਤ ਸੀ ਐਸ ਮੋਹਿੰਦਰ ਸਾਹਿਬ ਦਾ।
ਜਦੋਂ ਜਦੋਂ ਵੀ ਬਣੇ ਰੇ ਬੋਲੇ ਤਾਂ ਮੈਨੂੰ ਤੇਰੀ ਸੋਏ ਮੇਰੇ ਸਜਣਾ, ਮੈਂ ਆਸੀਆਂ ਪਾਣੀਆਂ ਪਿਆ ਜਾ ਦਿਲ ਜਾਣੀਆਂ। ਜਦੋਂ ਜਦੋਂ ਵੀ ਬਣੇ ਰੇ ਬੋਲੇ ਤਾਂ
WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
ਖੁਦਾ ਨਾ ਕਰੇ ਅਗਰ ਆਪਕਾ ਕਾਰ ਐਕਸੀਡੈਂਟ ਹੋ ਗਿਆ ਔਰ ਆਪ ਕਾਨੂੰਨੀ ਮਦਦ ਲੈਣਾ ਚਾਹਤੇ ਹੈਂ ਤੋ ਨਾ ਸਿਰਫ ਹਮ ਆਪਕੇ ਹੱਕ ਕਾ ਜਾਇਜ਼ ਜ਼ਿਆਦਾ ਸੇ ਜ਼ਿਆਦਾ ਪੈਸਾ ਲੇਕਰ ਦਿਲਵਾਤੇ ਹੈ ਬਲਕਿ ਆਪਣੀ ਫੀਸ ਵੀ ਆਪਕਾ ਕਲੇਮ ਦਿਲਵਾਨੇ ਕੇ ਬਾਅਦ ਹੀ ਲੇਤੇ ਹੈਂ ਔਰ ਮੈਂ ਆਪਕੀ ਆਪਣੀ ਅੰਜੁਮ ਕੁਰੈਸ਼ੀ ਆਪਕੀ ਆਪਣੀ ਜ਼ਬਾਨ ਬੋਲਤੀ ਹੂੰ ਔਰ ਹਮਾਰੇ ਪਰਸਨਲ ਇੰਜਰੀ ਲਾਇਰਸ ਕੀ ਟੀਮ ਆਪਕੇ ਕਲੇਮ ਕੋ ਪ੍ਰੋਫੈਸ਼ਨਲੀ ਹੈਂਡਲ ਕਰਤੇ ਹੈਂ ਔਰ ਅਗਰ ਆਪਣੇ ਕਲੇਮ ਕੇ ਸਿਲਸਿਲੇ ਮੈਂ ਆਪ ਹਮਾਰੇ ਲਾਇਰ ਕੇ ਸਾਥ ਮੀਟਿੰਗ ਕਰਨਾ ਚਾਹਤੇ ਹੈਂ ਤੋ ਹਮਾਰੀ ਕੰਸਲਟੈਂਸੀ ਬਿਲਕੁਲ ਫ੍ਰੀ ਹੈ। ਆਜ ਹੀ ਮੁਝੇ ਕਾਲ ਕਰੇਂ, ਆਪਕੇ ਕਾਰ ਐਕਸੀਡੈਂਟ ਕੇਸ ਮੇਂ ਆਪਕਾ ਇਨਫਾਰਮੇਸ਼ਨ ਲੇਣਾ ਆਪਕਾ ਹੱਕ ਹੈ। 416-570-0157 416-570-0157।
कहते हैं कि माया को खींचे माया कर कर लंबे हाथ। हैरिसन मेजेस्टिक मॉर्गेजेस के साथ रेजिडेंशियल कमर्शियल मॉर्गेज रिफाइनेंसिंग आपने करनी है, किसी किस्म की इन्वेस्टमेंट प्रॉपर्टी लेनी है, सारे बैंकर्स और लेंडर्स के साथ डीप ताल्लुक आते हैं इनके, आपको फाइनेंसिंग का बंदोबस्त हो जाएगा और चार्जेस भी कोई नहीं देने पड़ेंगे। हैरिसन जी बड़ी कमाल की तिकड़म लड़ा सकते हैं, बस आप कॉल कर लीजिए और पैसे का रेंज हो जाएगा $228 से $1,000 महीना कैसे बचा सकते हैं। कॉल हैरिसन Now 647-228-1000 Harry Sond of Majestic Mortgages.
Chandni
Banquet Hall.
Intelligent choice, locations, sound system, innovations. Chandni Banquet Hall.
30 years of hospitality experience. Corporate event, exhibition, expo or any celebration.
Indoor and outdoor golf course facilities. Chandni Banquet Hall. For appointment, call today at 905-458-8888. 905-458-8888. Or visit chandnivictoria.ca. Chandni!
Oh, Dubai jana hai.
वो क्यों?
बेटी की शादी है, सोने और डायमंड की यूनिक ज्वेलरी की खरीदारी करनी है।
छोड़ो जी, एक दफा चोपड़ा ज्वेलर को विजिट करो, दुबई से बेहतर है। गोल्ड, जड़ाऊ जेवरात, डायमंड, जड़ाऊ डायमंड ज्वेलरी, चूड़ियाँ, कड़े, पेंडेंट, हर जेवर यूनिक है और बेशुमार वैरायटी है। मजे की बात है, डिस्काउंट्स भी बहुत सारे हैं। किस किस का बताऊं? सीइंग इज बिलीविंग।
एड्रेस दें।
106 एल्बियन रोड, एल्बियन इज़लिंगटन की नुक्कर पे। व्हाट अ ब्यूटीफुल कलेक्शन, चोपड़ा ज्वेलर्स। 416-744-7534 कनाडा में दुबई, चोपड़ा ज्वेलर्स।
अच्छा, एक गीत भी उनी सुनिया, जदो जदो भी बनेरे उत्ते कां। उनी मैं बलजीत नूं कह रहा सी के जिहड़ा कां बोलदा सी बनेरे ते, ते कोई ना कोई परौणा आ जांदा सी। एक दूजी गल, कां दा बच्चा फड़ो ना, कां दा बच्चा तुसां फड़ लिया, पूरे शहर दे कां ते इकट्ठे होंदे सन, तुहाडे सिर ते ठोंगा मार मार के मजबूर कर देंदे सन कि तुसी उहदा बच्चा छड्डो। मतलब इन्ना इतिहास सी, बाद दफा इन्ना कावां दे इतिहास देख के दिल करदा सी यार काश असीं कां होंदे। यार दैट्स इट, मतलब असीं वंडे आ, सारे तकसीम होए आ, सारे कोई ना कोई मजहब दे नां ते, धर्म दे नां ते, जात दे नां ते, नस्लां दे नां ते, राइट। ते कम अज कम कां जड़े सा ओह इक ऐसा इतिहास होंदा सी कि अगर ओहदे छोटे जे बच्चे नूं फड़दे सन ना ते पूरे शहर दे कां होंदे सन, कट्ठे हो जांदे सन। जदों तक उसदा बच्चा नहीं छड्डदे सी, उस वक्त तक ओह तुहाडे सिर ते ठोंगा मार मार के तुहानूं तबाह कर दिंदे सन। ठीक है, ऐसा सोचण वाली गल है। असीं काश काश असीं कां होंदे। बस इह गीत असीं सुनने आ, मैं तेरी तूं मेरा, फिल्म शेख चिली, 1958 दी फिल्म, जुबैदा खानम ते फजल हुसैन साहब ने गाया है, लिखिया सी बाबा आलम सिया पोश साहब ने, ते इसदी संगीत दिता सी सलीम ते इकबाल दी जोड़ी ने। सलीम इकबाल दे नां ते ए दो भाई जिहड़े सन लाहौर दे रहण वाले सन और ए संगीत लैंदे सन, सलीम इकबाल।
आशक शक दे डंग तो नहीं डर दे, ओ निजेड़ा डंग दाते फिर रंग दाए।
मैं तेरी तू मेरा अड़िया, मैं तेरी तू मेरा, मैं तेरी तू मेरा अड़िया, मैं तेरी तू मेरा,
मेरी मैं
तेरा अड़िए तू मेरी मैं तेरा तू मेरी मैं तेरा अड़िए तू मेरी मैं तेरा तीजे दा मथा बन्ना तू बन्नी मैं बन्ना ते तीजे दा मथा बन्ना पर मन्ने नू मैं राजी कर लूं मन्ने नू मैं राजी कर लूं देखे को ना करना नाल तेरे पार्टी दरवाजे करना प्यान बेड़ा
मैं तेरी तू मेरा अड़िया मैं तेरी तू मेरा मैं तेरी तू मेरा अड़िया मैं तेरी तू मेरा
पर लैल पूरे दे कैसे कर गुल जाके बीन जा
ए शाबाश शाबाश जल्दी जल्दी पर तंगू चुप डेरा
तू मेरी मैं तेरा अड़िए तू मेरी मैं तेरा तू मेरी मैं तेरा अड़िए तू मेरी मैं तेरा
मेरा इति मेरा बन जा मुझे झगड़ा टेड़ा
ओ तन के आइए फिर फुला दा तेरा
मैं तेरी तू मेरा अड़िया मैं तेरी तू मेरा
तू मेरी मैं तेरा अड़िए तू मेरी मैं तेरा
जी जवान साहब केड़े पासे हो अज तुसी कॉल शाल नहीं कर रहे जहीर वीर भी कॉल नहीं की थी असी थोड़े जे लेट स्टार्ट होए अज ते उस दा तुहानू पता ना चलिया होवे ते कॉल करो जदों भी तुहानू टाइम मिले आ गई कॉल कॉल आ गई ना तैसी तुहानू क्या सी ना हैलो
जनाब अस्सलाम वालेकुम
जी जवान साहब केड़े पासे रहब रहे हो
सर जी गल ए है
जी
ये तुसी रह सकदे हो असि तुहाडे बगैर नहीं रह सकदे
अच्छा सर बड़ा शुक्रिया जी बहुत शुक्रिया जनाब मैं बलजीत नूं कह रहा सी मैं कह रहा टेलीफोन आले पासे देख दी रहा क्योंकि कॉल जड़ी आंदी हुंदी जी जी चौहान साहब को फरमाया
जनाब फरमाया सी सर जी के पुछते लै क्यों डके इरा
पुछते लै क्यों डके ठीक है अपना नाही दफ्तर दी आवाज
जी
पुछते लै क्यों डके इरा ठीक है जनाब ओके सर थैंक यू जी थैंक यू जी ए जनाब चौहान साहब ने न्यागरा फॉल हुंदे ने ते इन्हां ने कॉल कीता सी बलजीत जनाब बलजीत हुण गल ए गीत हैगा गल सुन मुंडिया फिल्म है गीत शेरनी 1973 दी फिल्म है उषा खन्ना उषा खन्ना ने सन्ना हिंदुस्तान दे ए म्यूजिक कंपोजर भी म्यूजिक कंपोजर भी सन ते गांदे भी सन उषा खन्ना ते मुकेश साहब दी आवाज है ते संगीत है हंसराज बहल साहब दा गल सुन मुंडिया
जाना
गल सुन गल सुन कुड़िए ओ लमिया कीने दसनी ओ लमिया कीने गल सुन कुड़िए ओह लमिया कीने दसनी ओह लमिया कीने मैं कौन निभावा मैं कौन निभावा गल सुन कुड़िए पानी ते किए दसनी पानी ते किए गल सुन कुड़िए पानी ते किए दसनी पानी ते किए हाथ लावा के न लावा हाथ लावा के न लावा
AM, Youngstown, Toronto.
आयशा ये तुम क्या सर पकड़ कर बैठी हो
घर में मेहमान आ रहे हैं और मुझे 10 जगहों पर जाना पड़ेगा ग्रोसरी के लिए
10 जगह क्यों एक ही जगह है फातिमा ग्रोसर्स
फातिमा ग्रोसर्स
जी हाँ फातिमा ग्रोसर्स मसाले ताज़ा सब्जियाँ फल हलाल गोश्त मैरिनेटेड मीट आइटम्स और स्पेशल बीफ स्टेक्स भी ग्रोसरी का सारा सामान साजो आवाज के रेफरेंस पर स्पेशल डिस्काउंट भी मैकलॉगलन और ब्रिस्टल के इंटरसेक्शन पर न्यू फातिमा ग्रोसर्स 512 ब्रिस्टल रोड वेस्ट ऑफ मिसिसागा 9058487000 फातिमा ग्रोसर्स सबसे जबरदस्त
जबरदस्त उम्रा पैकेज के लिए एक ही नाम अल हबीब ट्रैवल, साल 2024 के उम्रा पैकेजेस, वो भी खुसूसी डिस्काउंट प्राइस और आला मियार की सहूलियत के साथ। परफॉर्म उम्रा फ्रॉम 21 दिसंबर टू 1 जनवरी 2025, क्वाड 4099, ट्रिपल 4299, डबल 4599। पैकेज इंक्लूड्स ट्रैवल मक्का टू मदीना बाय ट्रेन, स्विस अल मकाम होटल इन मक्का, अल अकीक होटल इन मदीना, फुल ग्राउंड ट्रांसपोर्टेशन, जियारत मक्का एंड मदीना। अल हबीब ट्रैवल 9055547786, 9055547786, अल हबीब ट्रैवल।
ओपन माइक कैफे एंड कुजीन, जहां आपको मिलेंगे मजेदार खाने जैसे कि लाहौरी गोट कड़ाही, शिनवारी गोट कड़ाही, निहारी, हलीम, पाए, बिरयानी, सीख कबाब, चिकन टिक्का, शवरमा, पिज्जा और मजेदार लाहौरी छोले, पालक पनीर और बहुत सी वेजिटेरियन ऑप्शंस। ओपन माइक कैफे एंड कुजीन, वही देसी अंदाज और वही देसी जायका। 1310 दंदा स्ट्रीट ईस्ट, मिसिसागा, यूनिट 3। ऑर्डर नाउ, कॉल 416-526-6800।
इन सब कामों के लिए तो मुझे बैक होम ही जाना पड़ेगा।
कौन से काम?
वही, बेटी की शादी सर पर है और ज्वेलरी का खास काम अभी तक नहीं हुआ।
बस इतनी छोटी सी बात, पायल ज्वेलर्स पे हर किस्म की ज्वेलरी है और वो स्पेशलाइज करते हैं इन सब में ही, दुबई, सिंगापुर, इंडिया, पाकिस्तान और यहाँ की तमाम लेटेस्ट ज्वेलरी।
मुझे उनका एड्रेस बताओ, मैं आज ही ये काम जाके करवाती हूँ।
जी जी बिल्कुल, पायल ज्वेलर्स का एड्रेस है 2720 नॉर्थ पार्क ड्राइव, यूनिट 42, ब्रैम्पटन। पायल उसके असलम भाई को कॉल करें ना एट 9057907879, दैट इज 9057907879।
चौहान साहब ने फरमाइश की थी, पुछते लै क्यों डके हीरा, फिल्म सी हीरा फुमन, 1975 दी फिल्म, आवाज सी नाहिद अख्तर साहबा दी, लिखिया सी हजीन कादरी साहब ने, ते संगीत दिता सी नजीर अली साहब ने।
Yeah.
جناب ایک ساڈے پاکستان دے وچ گلوکارا سن اقبال بیگم صاحبہ اقبال بانو جنہاں نے اردو دے وچ بڑے گیت گائے نے اور بڑے اچھی غزلاں بھی گائیاں غیر فلمی لیکن پنجابی فلماں لئی بہت کٹ گایا انہاں دیاں جی اردو غزلاں دے وچ تسی ایک فلم بنی سی پاکستان دے وچ ناگن گیت گائے امبوا کی ڈاریوں پہ جھولنا جلا جا آپ کے ساون میں تو سجن گھر آ جا تے پھر ایک ہور گیت سی الفت کی نئی منزل کو چلا فلم قاتل دا الفت کی نئی منزل کو چلا تو باہیں ڈال کے باہوں میں دل توڑنے والے دیکھ کے چل ہم بھی تو پڑے ہیں راہوں میں اے گیت بھی جاسی اقبال بانو نے گایا پھر ایک فیض احمد فیض صاحب دی بڑی مشہور جڑی نظم ہے گیے ہم دیکھیں گے تے بہت مشہور نظم ہے گیے اس تو علاوہ بڑیاں غزلاں گائیاں نے پنجابی بہت کٹ گایا لیکن جو بھی گایا بڑا کمال دا گایا فلم دلہا پٹی دے وچ انہاں دا ایک گیت ہے گا چا ساڈا دل والا دل وچ رہ گیا دلہا پٹی فلم 1956 دی فلم 1956 دی اقبال بانو نے گایا لکھا سی بابا عالم سیاہ پوش صاحب نے تے سنگیت دیتا سی بابا جی اے چشتی صاحب نے
اکھیاں دے رونا پلے پہ گیا جا ساڈ دل والا دل وچ رہ گیا دل والا دل وچ رہ گیا نال جن ماہی دے جوان ہونا پہ گیا جا ساڈ دل والا دل وچ رہ گیا دل والا دل وچ رہ گیا
listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
السلام علیکم، میں شباہت علی فرام میگا منی ایکسچینج. ہم تقریباً 18 سال سے منی ٹرانسفر کا کام کر رہے ہیں. اگر آپ کو پاکستان پیسے بھیجنے ہیں یا منگوانے ہیں تو ہم سے رابطہ قائم کریں. ہمارا فون نمبر ہے 905-279-4754 اور ہمارا ایڈریس ہے 4196 کوسرا روڈ مسیساگا.
ویلیج ٹیسٹ پورے آنٹیریو کا سب سے بڑا حلال سپر ریسٹورینٹ ہے. کانٹیننٹل چائنیز باربیکیوز ٹرائی کرنا چاہتے ہیں، کڑھائی آئٹمس ہیں اینڈ سویٹس اینڈ فروٹس میں بے انتہا ورائٹی ہے. بہترین فیسٹ انجوائے کیجیے ویلیج ٹیسٹ پہ. آفٹر مسیساگا دے آر ان اوک ویل ایز ویل. ویلیج ٹیسٹ 9052323663. ویلیج ٹیسٹ.
ہاں، ٹائم ختم ہون لگا ہے تے اج تھوڑا جا شارٹ ٹائم سی تے سارے پیڑا پراواں نوں میری طرفوں تے بلجیت دی طرفوں رب رکھا. اسی ایک اور گیت سنا گے، اس تو بعد پھر اسی کل ہی حاضر ہوواں گے تہاڈی خدمت وچ. تے اپنا بہت خیال رکھنا، اور دعا ہے اور امید ہے کہ تہاڈا دن بڑا اچھا گزرے گا. تے کل پھر ملاقات ہوئے گی ساڈی طرفوں. پھر ایک واری رب رکھا تے گیت سنا گے. پنڈ چھڈ چلے دو پوستی، ہن دو پوستی کون ہے گئے نے؟ ایک بلجیت ہے گئی، ایک میں گیا. اسی سٹوڈیو چھڈ چلے ہاں اج واسطے. تے تسی سمجھو پنڈ چھڈ چلے دو پوستی 1981 دی فلم، محمد رفیع صاحب تے بھوپندر سنگھ دی آواز تے سنگیت سردول سنگھ کوسلا صاحب.
ایڈا دل سڑیا جے میں ہا کڈا، ہے یقین کے سارا جہان سڑ جائے.
اگ لگے سمندراں ساریاں نوں، نالے دنیا دا سارا سامان سڑ جائے.
سڑن کوچے تے گلیاں بازار سارے، ساڈے دشمن دی نال دکان سڑ جائے.
پر ایک گلوں حالوں روک رکھا،
کیوں
کتے پائیے دانا مکان سڑ جائے.
بھائی وہ کیوں؟
بھائی وہ اپنے نام لگنا ہے نا.
ہلا چل پھر چلیے.
رشتے داریاں دیکھیا ساریاں، رشتے داریاں
دیکھیا ساریاں.
توں دس کتے جاواں
ساڈیا نہیں کوئی تھاوا،
توں دس کتے جاواں
ساڈیا نہیں کوئی تھاوا.
باقی رہ گئی تیری میری دوستی، پنڈ چھڈ چلے لے دو پوستی، پنڈ چھڈ چلے لے دو پوستی. رشتے داریاں
دیکھیا ساریاں،
رشتے داریاں
دیکھیا ساریاں.
توں دس کتے جاواں
ساڈیا نہیں کوئی تھاوا،
توں دس کتے جاواں
ساڈیا نہیں کوئی تھاوا.
باقی رہ گئی تیری میری دوستی، پنڈ چھڈ چلے لے دو پوستی، پنڈ چھڈ چلے لے دو پوستی. رشتے داریاں دیکھیا ساریاں.
जम दो मैं ना जमदा केड़ी है जी थोड़े तू ना जम दो मैं ना जमदा केड़ी है जी थोड़े
जो में कले
हाथ न पले
जो में कले
हाथ न पले
अगे पीछे
ऊपर थले
रे साडा
न चले
नाले दोस्ती
नाले चले बाकी रह गई तेरी मेरी दोस्ती पिंड छज चले ने दो दोस्ती पिंड छज चले ने दो दोस्ती रिश्तेदारियां बैठिया सारिया जा हुन केड़े घर बड़िए बंद होया सोरा दरवाजा हुन केड़े घर बड़िए
समझ यू आर लिसनिंग टू WTUR 770 AM यंगस्टाउन टोरंटो
The views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
Sodi Furniture Store Clearance. Saving.
Sale.
Sodi Furniture Stock Clearance.
Everything on floor. To go. Warehouse Furniture Sale.
Ji haan, Sodi Furniture lagat ki kimat se kam kimat par furniture khareediye. Furniture ki is sale ka fayda uthane ke liye, Sodi Furniture Showroom 142 Kennedy Road South in Brampton. Huge sale. Jo le gaya, so le gaya.
Jo reh gaya, so reh gaya.
Sodi Furniture. Naya Saal Naya Furniture 905-874-7171 Sodi Furniture Store Clearance
ट्रकिंग वाले वीरो ध्यान नाल सुनो ट्रक जिद्दां दा भी चलाउंदे हो मैनुअल जां ऑटोमैटिक क्विक ट्रक ल्यूब चेते आही ना रखियो ट्रक दी बढ़िया सर्विस लई क्विक ट्रक ल्यूब लॉ जी तीजी लोकेशन भी खोलती है एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी आहो जी कोई अपॉइंटमेंट नहीं ड्राइव थ्रू फैसिलिटी एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी क्विक ट्रक ल्यूब द वन स्टॉप शॉप 519-622-0660 या quicktrucklube.com QTL बिकॉज़ वी